परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री राम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैस्साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्द सद्गुरुं पावनं परमं शान्तं पापसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धान संस्थिता वीतरागो विशेषश्च श्रीगुरु ज्ञाने साङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं मा।
मम योनिर्महद्ब्रह्म तस्मिन् गर्भं दधाम्यहं संभवः सर्वभूतानां ततो भवति भारत। मूळ प्रकृती महद्ब्रह्म ही माझी योनी असून त्या ठिकाणी मी बीज रूपी गर्भ ठेवतो, त्यापासून सर्व भूत मात्र निर्माण होतात असं भगवंत सांगतात. हा श्लोक आपण श्लोकावरच चिंतन आपण पाहिलेलं होतं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपण पाहायला सुरुवात केलेली होती. पहिलं खांबू का पुरुखू ऐसा निश्चय नाही एकू, परी काय नेणो आलोकू दिसत असे, तेवी वस्तू जैसी असे तैसी कीर न दिसे, परी काही अधारिसे देखी देना. ना राती ना तेज ते संधी जेवी सांज, तेवी विरुद्ध ना निज ज्ञान आथी, ऐसा कोणी एकी दशा तिये वादू अज्ञान ऐसा, तया गुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ नाम. अज्ञान थोरिये आणिजे आपण पे तरी नेणिजे, तू ते रूप जाणिजे क्षेत्रज्ञाचे, हाची उभय योगू बुझे बापा चांगू, सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा. आता अज्ञाना सारिखे वस्तू आपण पाची देखे, परी रूपे अनेके नेणो कोणे, जैसा रंकू भ्रमला म्हणे जारे मी रावो आला, का मूर्छी तू गेला स्वर्ग लोका, तेवी लचकलिया दिठी मग देखणे, जे जे उठी तया नाम सृष्टी मी चिविये पैगा. इथपर्यंत आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होत, जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देखे बहुआ, तोची पाडू आत्मया स्मरणे विणा. असे जस स्वप्नामध्ये जागृती स्वप्न आणि सुषुप्ती, स्वप्नामध्ये तो एकटा असताना बहुविध झाल्याचं पाहतो. एकाकी देखे बहुआ तोची पाडू आत्मया स्मरणे विणासे, तसं आत्म्याचं स्मरण नाहीस झालं की विभिन्न प्रकारचं प्राणीजात भूत मात्र पाहायला सुरुवात होते. मी असा एक विनोद वाचलेला होता की पत्नी आपल्या पतीला सांगत होती की काल मी एका अतिशय सुंदर बागेत गेलेले होते, अनवाणी पायाने चालत होते, पण त्या बागेच्या एका भागामध्ये इतके काटे होते की माझे पाय अक्षरशः रक्तबंबाळ झाले. तेव्हा तो तिला म्हणतो की प्रिये आजपासून तू स्लीपर घालून तरी झोपत जा. एकटा असताना बहुविध असं जग दिसतं, बाग दिसते, फुलं दिसतात, काटे दिसतात, आपण चालतोय असं दिसतं. असं जसं एकटा असताना वस्तुत स्वप्नामध्ये बहुविध विश्व तो पाहावा, तसं आत्म्याची भ्रांती एकदा निर्माण झाली की जग पाहायला सुरुवात करतो. हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती, परी तू प्रतीती याची घेपा. हेची आणि भ्रांती प्रमेय उपलवू पुढती, जे एकावर एक दिसण्याची जी आणि भ्रांती आहे, विरुद्ध वेगळंच काहीतरी दिसण्याची अशी ही जी भ्रांती, त्याचा एकूण सिद्धांत किंवा प्रमेय उलगडून मी दाखवेन, पण तू याची प्रचिती घे असं भगवंत अर्जुनाला म्हणतात. मी पुष्कळ सांगेन. पण तू प्रतीतीनी हे समजून घे. सांगणं आणि ऐकणं निराळं आणि त्याची प्रतीती घेऊन ते समजून घेणं हे अजून एक वेगळी गोष्ट आहे. तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. म्हणून ही माया ही माझी गृहिणी पत्नी अनादि तारुण्य पूर्ण अशी जिला आदि नाही, जसा मी अनादि तशी ही माया अनादि माझ्यामुळेच निर्माण झालेली, तिच्याबद्दल बोलता देखील काही येत नाही, जसं परमात्म्याबद्दल बोलता येत नाही तसं मायेबद्दल देखील काही बोलता येत नाही, काही सांगता येत नाही। ही गुणवान आहे म्हणजे त्रिगुणांनी युक्त आहे, गुणी याचा अर्थ तीन गुणांनी युक्त अशी ही माया आहे, हिला अविद्या असं देखील म्हणतात। ये नाही हे ची रूप, आणि जर ज्ञान दृष्टीने पाहिलं तर ही नाहीये हेच हिचं रूप आहे, ही खरंच अस्तित्वात नाही। या माझ्या गृहिणीला अनादी अशा तरुणीला रूप खरं म्हणजे नाही, एकटा मीच आहे पण माझ्या योगानी माझ्या अस्तित्वामुळे ही भासते, त्यामुळे ये नाही हे जी रूप ठाणे हे अति उमप, पण हिचा आकार मात्र फार व्यापक आहे। हिला रूप नाही किंवा हिला अस्तित्व नाही हेच हिच्याबद्दल सांगता येण्यासारखं आहे खरं म्हणजे, पण तरी देखील हिचा आकार फार मोठा आहे। एक वेळ परमात्म्याला आकार नाही पण मायेला मात्र फार मोठा जगडव्याळ आकार निर्माण झालेला आहे। कधी कधी हा आकार फार भीती घालतो। मी त्या उरळी कांचनच्या आश्रमात गेलेलो होतो, तर माझ्या आधी मुंबईचा एक ग्रुप एका मोठ्या गाडीतून चार जण तिथं आलेले होते, ट्रीटमेंट करता आलेले होते। त्याच्यातली जी सगळ्यात म्हणजे दिसायला आपल्याला चेहऱ्यावरून जरा वाटतं की ही मुलगी तरुण आहे असं, तर ती काट्यावर उभी राहिल्याबरोबरच 150 पुढे काटा गेला। मी आणि माझ्याबरोबर एक आम्ही थोडेसे घाबरूनच पाहत होतो हा सगळा प्रकार। सगळ्यांचं वजन असंच 150, 170, 180 अशा प्रकारची वजन। ठाणे हे अति उमप, फारच व्यापक असं हे ठाणे ऐकून मायेचा आकार फार मोठा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे निद्रिता समीप चेता दुरी, आणि जो झोपलेला आहे ज्याला विचाराची झोप आलेली आहे ज्याची विवेक शक्ती झोपलेली आहे त्याला ही माया फार जवळ आहे, आणि जो जागा झालेला आहे त्याला ही माया फार दूर आहे, जवळपास नाहीच इतकी दूर आहे। तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या हे नाही ये नाही हे ची रूप, ती असत आहे। तिच्या ठिकाणी सत म्हणजे अस्तित्व भाव खरं म्हणजे अजिबातच नाहीये। ठाणे हे अति उमप, फार मोठा आकार मात्र या मायेला प्राप्त झालेला आहे। हे निद्रिता समीप, आणि जेवढा जेवढा म्हणून झोपलेला असेल त्याला ही माया अतिशय जवळ अशी आहे, त्याच्या जवळच ती असते। झोपला गेलेला आहे त्याला ही माया भयंकर भुरळ पाडते, तो त्या मायेमध्ये खूप गुंतून असतो। तुम्ही खूप आनंदानी वास्तुशास्त्र वास्तू पूजेचं निमंत्रण द्यायला आलेली मंडळी पाहिलीत का? एखादी तरी अशी व्यक्ती तुम्हाला दिसली असेल की पार झोपली आहे, एक बंगला बांधलेला आहे, त्याची वास्तुशांत करतायत, आणि किती उत्साह, किती आनंद, म्हणजे भीती वाटावा इतका आनंद। जितका जितका झोपलेला असतो तितका मायेच्या बाबत फार उत्साही। आणि लग्नात देखील अशी मंडळी तुम्ही कधी एखाद वेळेला पाहिली असती। आणि वैयक्तिक आवडी निवडी जपणारी, इंद्रियांना अति महत्व देणारी, आपली प्रतिष्ठा आपला मान याच्यामध्ये पार रंगून गेलेली, जितकी जितकी झोप आलेली असेल विवेकाला तितकी तितकी माया फार जवळ, अतिशय जवळ, त्याच्याशिवाय दुसरं जीवनच नाही अशी मंडळी जो निद्रिस्त आहे आणि जो जागा आहे त्याला खूपच दूर। मी कुठे एक गोष्ट वाचली, औपनिषदिक गोष्ट असावी, की ती पत्नी राजाची, राणी, तिचं छोटं बाळ गेलं म्हणून ती ओक्साबोक्षी रडते आहे आणि राजाला विचारते की तुम्हाला काही शोक झालेला नाही, आपला पोटचा गोळा गेला। आणि विमनस्क होऊन राजा बसलेला आहे आसनावर आणि तो म्हणतो की मला भ्रमासारखं वाटतंय की काल रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये माझ्याजवळ अशीच तीन गोजीरवाणी माझी सुंदर अशी मुलं होती स्वप्नात, आणि तेवढ्यात एक वाघ आला आणि मी मुलांना वाचवू शकलो नाही आणि मुलं गेली म्हणून मी ओक्साबोक्षी रडत होतो स्वप्नामध्ये। स्वप्नातून जागा झालो तर आपला मुलगा गेल्याचं मी पाहिलं, मी काय खरं धरावं हे मला कळत नाहीये। मी माझ्या त्या तीन गोजीरवाण्या सुंदर मुलांकरता रडू का या इथं असलेल्या तुझ्या मुलाकरता रडू, मला समजेन असं झालंय। या अशा उलटसुलट घटनेने राजाच्या ठिकाणी एक विवेक निर्माण झाला की जसं जागृत असताना स्वप्न खोटं तसं स्वप्न असताना जागृतीही खोटी, अशा वेळेला खरं काय हे मला समजेन असं झालंय असं राजा आपल्या पत्नीला म्हणतो आहे। जो जागा झाला तो परत झोपणं फार कठीण असतं। स्वामीजींच्या जीवनामध्ये ज्याला काय म्हणू आपण टर्निंग पॉइंट, तर मृत्यू हे टर्निंग पॉइंट असं स्वामीजी म्हणत असत। त्यांचे सासरे म्हणजे सरलाताईंचे काका पुण्याकडे येत असताना ड्रायव्हरच्या मांडीवर डोकं ठेवून वाटेतच गेले। हा एक जबरदस्त धक्का त्यांना बसला। आणि दुसरं म्हणजे त्यांचा एक मुलगा बापूसाहेबांच्या नंतर झालेला तो गेला आणि जागृती आली। जागृती आल्यावर मग परत निद्रा घेणं फार कठीण असतं। तिथं तो वैकुंठ मध्ये एक फार सुंदर तुकाराम महाराजांचा अभंग लिहून ठेवलेला आहे। झाला प्रेत रूप शरीराचा भाव अशा प्रकारे, आणि सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे। तिथं गेल्यावर तो अभंग वाचून प्रत्येक जण म्हणतो की हेच शेवटी खरं असं म्हणतो। पण ही जागृती फारच अल्पकाळ, म्हणजे झोपेत स्वप्न पडावं आणि आपण जागे आहोत असं वाटावं अशी ती जागृती असते। कबीरांची गोष्ट जशी सांगितली जाते की कबीर साहेबांकडे एक सद्भक्त आले, त्यांना काही पारमार्थिक उपदेश घ्यायचा होता, तर कबीर अंत्यविधी करता कोणाच्या गेलेले होते, तर त्याला घाई होती, लवकर भेटायचं होतं, दुरून आलेला होता, संत दर्शनाची ओढ होती, तर कशावरून कसं ओळखायचं कबीर तिथं सगळ्या लोकांमध्ये। तर त्यांना असं सांगण्यात आलं की ज्याच्या मस्तकावर वैराग्याची ज्योत पेवते आहे ते कबीर। तो गेला स्मशानात तर अनेकांच्या डोक्यावर वैराग्याची ज्योत पेवत होती, ती तर फारच मोठी अडचण झाली। त्यामुळं कबीर ओळखता येईनात आणि मग तो तिथंच बसला। अंत्यविधीहून एक एक व्यक्ती बाहेर पडत होती, कोणी त्या स्मशानाच्या फाटकाच्या बाहेर पाऊल टाकल्याबरोबर ज्योत विझली, तर कोणी चार पावलं चालल्यावर डोक्यावरचा दिवा मालवला असं समजलं। एक व्यक्ती अत्यंत शांत, अत्यंत गंभीर, अत्यंत प्रेममय नजर असलेली, ज्यांच्या डोक्यावर तेवत असलेली ती ज्योत त्यांनी पाहिली आणि त्याच्या समोरून ते जात असताना पार समोरच्या रस्त्याला ओलांडून पुढे गेले तरी ती ज्योत तशीच होती. मग तो धावत गेला. कबीर महाराज हेच आहेत म्हणून जो जागृत आहे त्याला ही माया मात्र फार दूर असते. माझे नीची अंगे पहुडल्या हे जागे, ही माझ्या अधिष्ठानावरच राहते, माझ्या अंगा खांद्यावर ही राहते, हिला वेगळं राहण्याचं ठिकाण नाही. जिथं जिथं मी असतो तिथं तिथं ही माया असते. जशी मनुष्य आणि त्याची सावली हे बरोबरच जायचे, तशी माझे नीची अंगे तशी माझ्याबरोबरच ही राहते. पहुडल्या हे जागे आणि स्वरूपाचं म्हणजे माझं विस्मरण झाल्याबरोबर ही जागृत होते. आणि सत्ता संभोगे गुरुविणी होय आणि परमात्मा सत्तेचं सानिध्य असतं, त्या सानिध्याच्या संभोगाने ही गरोदर राहते. पै माझे नीची अंगे पहुडल्या हे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविणी होय, महत ब्रह्म उदरी प्रकृती आठही विकारी गर्भाची करी पेलो वेली. आणि मग महत ब्रह्म मूळ मायेच्या उदरामध्ये पोटामध्ये प्राकृती आठही विकारी पंचमहाभूत मन बुद्धी आणि अहंकार या प्राकृत अशा आठ विकारांच्या योगानी गर्भाची करी पेलो वेली, गर्भाची वाढ व्हायला ही करायला ही सुरुवात करते. उभय संगू पहिले बुद्धी तत्व प्रसवले, बुद्धी तत्वे भारईले मन होय. या सत्ता म्हणजे परमात्मा सत्ता याच्या संभोगामुळे प्रथम बुद्धी तत्व प्रसवत, त्या बुद्धी तत्वाच्या पाठोपाठ मन भारलेलं मन असं तयार होतं. तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्व रची, मन बुद्धी आणि अहंकार. आधी बुद्धी होते मग मन होतं. तरुणी ममता मनाची ते अहंकार तत्व रची, ममता ही मनाची कोणीतरी एक तरुण अशी स्त्री, ती ममता अहंकार तत्व रची, त्या ममतेमुळे अहंकार एकूण निर्माण होतो. तेने महाभूतांची अभिव्यक्ती होय आणि त्यामुळे महाभूत दृश्य स्वरूपाला येतात. आधी अदृश्य बुद्धी मन अहंकार आणि मग पंचभूत, अशा प्रकारचा एक देह तयार होतो. आणि विषय इंद्रिया गौसी स्वभावे तव भूतांसी म्हणून येती सरीसी तिये ही रूपा. आणि मग पंचमहाभूतांच्या बरोबरीने बाहेर विषय तर तयार असतात, पंचभौतिक विषय आणि इंद्रिय. विषय इंद्रिया गौसी स्वभावे तव भूतासी, त्या भूतमात्राला निर्माण झालेल्या गवसणी घालायला सुरुवात करतात. म्हणून येती सरीसी तिये ही रूपा, म्हणून विषय आणि विषयांची इंद्रिय यांची ही रूप अभिव्यक्त व्हायला सुरुवात होते. झालेनी विकारक शोभे पाठी त्रिगुणाचे उभे, विकारांचा एकूण क्षोभ निर्माण होतो, त्याला त्रिगुणांचं पाठबळ लाभलेलं असतं. तेव्हा ये वासना गर्भे ठाये ठावो, तेव्हा या वासनांच्या पोटी विविध योनी विविध भूत मात्र ठिकठिकाणी निर्माण होतात. रुखाचा आवाका जैसी बीजकणिका, सगळ्या वृक्षाचा आकार जसं बीज कणिकेमध्ये ओतप्रोत भरलेला असावा. जीवी बांधे उदका भेटत खेवो, ही बीज कणिका उदकाची भेट झाल्याबरोबर प्रत्यक्ष बांधणीला सुरुवात करते आणि मोठाच्या मोठा वृक्ष तयार होतो. तैसी माझेनी संगे अविद्या नाना जगे आर ये घेवो लागे आणि यांची, तशी माझ्या संगतीनी संभोगानी अविद्या नाना जगे आर घेवो लागे. अविद्या अनेक प्रकाराने जगते, जिवंत राहते. माया जगते, जिवंत राहते. आर घेवो लागे आणि त्याला कोंभ देखील निर्माण होतो आणि यांची जगदाकार कोंभ त्याला यायला सुरुवात होते. तैसी माझेनी संगे अविद्या नाना जगे आर घेवो लागे आणि यांची, मग गर्भ गोळा तया कैसे रूप तई ये आया. मग हा जो गर्भगोळ तयार होतो त्याचं रूप कसं असतं, ते परी येसे राया सुजनांची या. हे सुजन श्रेष्ठ, हे सुजन श्रेष्ठा अर्जुनाला म्हटलेलं आहे. सज्जनांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना ऐक की हा जो गर्भगोळ आहे तो कशा रीतीने व्यक्त होतो. पै मणिज स्वेदज उद्भिज जारज उमटती सहज अवयव हे. अंडज स्वेदज उद्भिज जमिनीतून निर्माण झालेले, जारज योनीतून निर्माण झालेले, उमटती सहज अवयव हे. हे मणिज स्वेदज उद्भिज आणि जारज आहेत ते जणू या मायेचे अवयव असावेत. व्योम वायू वशे वाढलेनी गर्भ रसे मणिजू उससे अवयवतो. व्योम आणि वायू, आकाश आणि वायू यांच्यामुळं वाढलेनी गर्भरसे मणिजू अंडज तो जन्मतो. पोटी सुनी तम रजे, तम आणि रज पोटामध्ये घालून किंवा त्याची अत्यंत वाढ होऊन आगळिका तोय तेजे, आप आणि तेज यांचं अधिक ऐक्य झाल्यानंतर उठिता निपजे स्वेदजू. हा स्वेदज म्हणजे घामापासून निर्माण झालेले असे प्राणी मात्र असे तयार होतात. आप पृथ्वी उत्कटे, तर पृथ्वी आणि आप यांच्या उत्कट सामरस्यामध्ये होती तमो मात्रे निकृष्ट हे. निकृष्ट तम याचाही संयोग झाल्यावर स्थावरू उमटे उद्भिजू. हा स्थावरातून काही जीवयोनी निर्माण होतात. पाचा पाचही विरजी आणि पंचभूत जेव्हा एकमेकांना सहाय्य करतात, होती मन बुद्ध्यादी साजी आणि मन बुद्धी आदी म्हणजे अहंकार हे देखील ज्या ठिकाणी सज्ज होतात. ही हेतू जारजी ऐसी जाण हे योनी योगातून मैथुनानी निर्माण होणारी अशी प्राणी मात्र निर्माण होतात. ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ तेची शीर, अशा प्रकारे चार प्रकारच्या योनी निर्माण होतात. हेच कोणी यांचे सरळ असे कर चरण तळ अष्टधा प्रकृती, हे त्यांचं स्थूळ शरीर. जे सर्वांना अष्टधा प्रकृतीचं स्थूळ शरीर प्राप्त झालेलं असतं, प्रकृती पेलले पोट, प्रवृत्ती पेलले पोट, प्रवृत्ती हेच या सर्वांचं पोट असतं. आणि प्रवृत्तीला पोट असं म्हणणं हे योग्यच आहे. रजोगुण प्रवृत्ती ही मुळात पोट भरण्यासाठी म्हणून काम करते, सुरुवात तिची तिथपासून होते. प्रवृत्ती पेलले पोट निवृत्ती ते पाठी नीट, सुरयोनी अंगे आठ ऊर्ध्वाची. आणि निवृत्ती म्हणजे कणा पाठ आणि बाकी सुरयोनी वगैरे ही ही अंग आणि ऊर्ध्वाची अंग म्हणजे बेंबीच्या वर असणार असं शरीर. कंठू उल्हासता स्वर्गू मृत्युलोकू हा मध्य भागू अधोदेशू चांगू नितंबू तो. मग कंठ उल्हासणारा कंठ हा जणू स्वर्ग. मध्यभाग या प्राणी मात्रांचा म्हणजे जणू मृत्युलोक आणि अधोदेशू चांगू नितंबू तो. कमरेखालचा मागचा भाग हा अधोदेश असं समजावं. सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी या गोष्टी समान असतात. ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख जयाचे तिन्ही लोक बाळसेगा. अशा प्रकारचं लेकरू ही मूळ माया प्रसवली आणि हे उद्भिज स्वेदज अंडज जारज यांची एवढी प्रचंड वाढ झाली की तिन्ही लोक जणू बाळस असावं या बाळाचं. अशा प्रकारे हे बाळ मोठं झालं. 84 लक्ष योनी ती एक कांडा पेरा सांदणी. 84 लक्ष योनी निर्माण झाल्या तर त्या योनी जणू त्यांची कांड म्हणजे बोट पेर सांधे वाढे प्रतिदिनी बालक हे. नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे. अनेक प्रकारचे देह अनेक प्रकारचे अवयव त्या देहांना असणारे त्या देहांना असणारी अनेक प्रकारची नामांची लेणी प्रत्येकाची नावं वेगळी. मोहस्तन्ये वाढवी नित्य नवे आणि त्यांना परत मोह पुनर्निर्मितीचा मोह त्यांच्या ठिकाणी ठासून भरलेला. त्यामुळे या मोहरूपी स्तन्यामुळं हे अपरिमित वाढत गेलं सगळं विश्व. सृष्टी वेगवेगळ्या तिया करांघ्री आंगोळिया भिन्ना भिन्न सुदलिया मुदिया तेथे. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी तिया करांघ्री आंगोळिया तिच्या करंगळ्या आंगोळिया म्हणजे अंगुली बोट भिन्ना भिमान सुदलिया. तसंच प्रत्येक योनीमध्ये प्रत्येक देहाचा असणारा भिन्न भिन्न अभिमान मुदिया तेथे यात जणू मोठ्या दिमाखानी मिरवणाऱ्या अंगठ्या कशा असाव्यात तशा प्रकारे अशा प्रकारचे देहाभिमान काम करताना दिसतात. हे एकलवते चराचर अविचारित सुंदर प्रसवोनी थोर थोरावली. अशा प्रकारचं हे एकलवते एकुंत एक असणारं परमात्म तत्व पण अविचारित सुंदर अविचारकाली म्हणजे विचार जेव्हा लोप झालेला होता त्यावेळेला चराचर सुंदर प्रसवोनी थोर थोरावली. तिने चराचराला जन्म दिला झोपेमध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये विवेक नसलेल्या अशा स्थितीमध्ये. पै ब्रह्मा प्रातक काळू या निर्मितीचा प्रातक काळ ब्रह्मदेवानी पाहिला. विष्णू तो माध्यान वेळू मधला सगळा काळ सांभाळणारा तो विष्णू झाला. सदाशिव सायंकाळू बाळायाया आणि श्री सदाशिव शंकर सायंकाळी या बाळाला सांभाळणारा असा झाला. अंतकाळी सांभाळणारा झाला. महाप्रळय सेजे खेळोनी निवांत निजे. महाप्रळयाच्या अंथरुणावर ही माया भरपूर खेळ करते आणि महाप्रळयाच्या अंथरुणावर ही निवांत निजून जाते. विषम ज्ञाने उमजे कल्पोदयी आणि जेव्हा परत कल्पोदय होतो तेव्हा विषम ज्ञान उत्पन्न होतं आणि अविचाराच्या वेळेला किंवा विचाराची झोप असते अशा अविवेकाच्या स्थितीमध्ये पुन्हा भरपूर विश्वाची निर्मिती होते. अर्जुना इयापरी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोज पाऊले. अशा प्रकारे अर्जुना अज्ञान रूपी दृष्टीच्या अंगानी युगानुवृत्तीची करी युग अनुवृत्तीची करी चोज पावले. युगापाठोपाठ युग, एक युग निर्माण होत ते संपत, दुसरं युग निर्माण होत ते संपत, पण अविद्या झोप जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ही युग मालिका अशीच चालू राहते. आणि या युग मालिकेचं मोठं कौतुक देखील होतं. संकल्पू जयाचा इष्टू हे सगळं संकल्पामुळं होतं. मीपणाचा अहंतेचा संकल्पामुळं अशा प्रकारे विश्व निर्माण होतं. अहंकारू तो विनटू आणि संकल्पाच्या वेळेला जो मी मी हा भाव असतो तो मोठा शोभायमान वाटतो. ऐसिया होय शेवटू ज्ञाने यया, अशा या विश्वाचा ज्ञानामुळेच मृत्यू होतो, एरवी या विश्वाचा मृत्यू नाही. अशी ही युगानुयुग चाललेली मालिका जर ज्ञान झालं तर खंडित होते आपल्या अंतरातून, आणि आपल्या अंतरातून ही मालिका खंडित झाली जन्म मृत्यूची की ज्ञानाच्या पातळीवरून विश्व या नावाचा वेगळा पदार्थ दिसणं बंद होऊन जात. आता असो हे बहु बोली, खरंच खूप सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनाच वाटलं असेल, आपल्याला तर सगळ्यांना वाटलं असण्याची शक्यता आहेच. पण कधी कधी बोलताना वक्त्याला देखील वाटतं की आपण खूप बोललो, फार झालं आता हे असो, आता असो हे बहु बोली असं ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात. एका खूप लांबलेल्या भाषणाच्या वेळेला तीनदा वक्ता म्हणाला की आता मी आवर्त घेतो. तीनदा, आम्ही जेव्हा लहान होतो किंवा काय तरुण होतो म्हणू, मी मिलिंददादा पंकजदादा असा आम्ही म्हणायचो की सुटला कॅच. अगदी समारोप करता करता परत 5-10 मिनिटं सुरू झाली, सुटला कॅच, सुटला, चालला आता खेळ परत चालू झाला. तसं त्या वक्त्याच्या बाबत असं झालं की तीनदा समारोप करता करता परत व्याख्यान सुरू झालं. जेव्हा त्यांनी चौथ्यांदा तसे शब्द वापरले की हे मी माझं दीर्घ लांबलेलं भाषण आता मी संपवतो असं म्हणून तो परत एकदा कन्क्ल्यूड करायच्या मागे लागल्याबरोबर श्रोत्यातल्या एकाने रिव्हॉल्वर काढलं आणि एक गोळी झाडली. तेव्हा तो एकदम घाबरला, म्हणाला की असे टोकाला जाऊ नका, मी खरंच संपवतोय. तर तो म्हणाला तुमचा प्रश्न नाहीये, ज्यांनी तुम्हाला व्याख्यानाला बोलवलं त्याच्याकरता मी इशारा केलेला आहे. आता असो हे बहु बोली, 9:30 ला 2 मिनिटं कमी आहे. पण तरी देखील ज्ञानेश्वर महाराजांनी 2-3 एका ओवीची 4 चरण, तर अर्ध चरण आता असो हे बहु बोली म्हणून 3 चरण लिहिलीच. आता असो हे बहु बोली ऐसे विश्व माया व्याली, अशा प्रकारे माया हे सर्व विश्व व्याली, तेथे सहाय्य झाली माझी सत्ता, मात्र फार थोडक्यात कन्क्ल्यूड करून टाकलं. आणि माझी सत्ता माझ्या अधिष्ठानावरती व्याल्यामुळं माझी सत्ता तिला एक प्रकाराने सहाय्यभूत झाली, संपलं. चला, ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं निरूपण संपलं, अवघड निरूपण होतं. तुम्ही अतिशय लक्षपूर्वक ते ऐकल्यामुळं, कुठपासून आहे 67व्या ओवीपासून ते 115 ओव्यांपर्यंत हे निरूपण चाललेलं होतं, म्हणजे या 33 ओव्या आणि 48 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या निरूपणाकरता लिहिल्या. अतिशय उत्तम आहे खरं, वेदांताचा विषय, शास्त्रीय विषय असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला, क्वचित ऐकायला मिळतो असा विषय या निमित्ताने झाला. सर्व योनिषु कौंतेय सुटला,
काय सुटला?
सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवंतीयः तासाव ब्रह्म महद योनिहि अहम बीज प्रदः पिता. पुढचा श्लोक आहे, या सर्व योनींमध्ये ज्या ज्या मूर्ती जन्मतात, जे जे आकार जन्माला येतात, तासाव त्यांची ब्रह्म महद योनी, महद ब्रह्म ही योनी आहे. अहम बीज प्रदः पिता, आणि मी बीजदाता पिता आहे, असा पुढचा श्लोक आहे, तो आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोबा माउली स्वामीजी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. एक निवेदन असं आहे की हे मंदिर